श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. तेविसाव्या ओवीवरचा विचार सुरू आहे. तेविसावी ओवी, दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्य विण काही दृष्टत्व असे. अरे, दृश्य आहे म्हणून दृष्ट आहे, दृष्टा दृश्य आहे म्हणून दर्शन आहे. वास्तविक दृश्य दृष्टा दर्शन ही जी त्रिपुटी आहे, आपण आधीच्या ओव्यांमध्ये पाहिलं की ही त्रिपुटी सुद्धा त्या परमात्म्यामध्ये विलीन होऊन जाते, आणि म्हणून ती त्रिपुटी ही वेगळी उरत नाही. दृष्टा हाच दृश्य बनतो आणि दृश्य हेच दर्शन बनते, म्हणून दृष्टा आणि दृश्य हे आले की दर्शनही तिथे येतेच. दृष्टा दृश्य दर्शन तो परमात्मा, एक तो परमात्माच असतो. हा सगळा विस्तार जगाचा, तो सगळा विस्तार त्या परमात्म्याचाच आहे. तो अनंत रूपाने भरलेला परमात्मा, अनंत बाहू दर्वक त्रणेत्रम पश्याम विश्व तो अनंत रूपम, असा अनंत रूपाचा तो परमात्मा आहे आणि सर्वत्र तो ठासून ठासून भरला आहे. पण हे आतून बाहेरून जग जरी मी पूर्णपणे आहे, तरी हे जग नश्वर आहे. आत बाहेर म्या कोंदले, हे जगल निखिल माझेची ओतले. पण ते दुर्दैवी लोक असे असतात काही की त्यांना याचं प्रूफ पाहिजे हे. म्हणून हे जे विश्व, ज्याला आपण विश्व म्हणतो, हे विश्व हे परमात्मामय आहे जरूर, पण ते शाश्वत नाही आहे. त्यातलं चैतन्य शाश्वत आहे, पण फिजिकली विचार केला तर हे नेचर, ज्याला आपण प्रकृती म्हणतो, या विश्वामध्ये संपूर्ण भरलेली प्रकृती, नॅचरल रिसोर्सेससुद्धा ज्याला म्हणतो आपण, हे सगळे नॅचरल रिसोर्सेससुद्धा एका कालखंडानंतर पूर्णपणे नष्ट होतात. म्हणतात की जिथे आज पृथ्वी आहे, पृथ्वीवर जिथे आज माती दिसते, तिथे कधी समुद्र होता. हिमालयासारखा उत्तुंग पहाड, माउंट एव्हरेस्ट, हे समुद्रातून निर्माण झालेले आहेत, कधी समुद्र होता. हे सगळे खंड, कॉन्टिनेंट्स, हे सगळे खंड एकत्र होते, हळूहळू हळूहळू वेगळे झालेत. म्हणजे ही प्रोसेस डायनामिक आहे, हे सस्टेनेबल नाही आहे, म्हणजे शाश्वत नाही आहे, हे नश्वर आहे, डायनामिक, याच्यामध्ये परिवर्तन होत आहे, परिवर्तनशील आहे. म्हणून शंकराचार्यांचं जे म्हणणं होतं, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, ब्रह्म जे आहे ते सत्य आहे, म्हणजे चैतन्य जे आहे ते सत्य आहे, जगन मिथ्या, मिथ्या शब्दाचा अर्थ खोटा नाही, मिथ्या शब्दाचा अर्थ डायनॅमिक, हे परिवर्तनशील आहे. गंगा नदी जिथून वाहते, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजीने हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता रिमोट सेन्सिंगचे नकाशे आहेत, पण पूर्वीसुद्धा तो डाटा अवेलेबल होता. जेव्हापासून ते ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की गंगा जिथून आज वाहत आहे, त्या गंगेचं पात्र तिथे आधी नव्हतं. रिव्हर बँक शिफ्टिंग म्हणतात त्याला, रिव्हर बँक शिफ्टिंग, त्याचे किनारे शिफ्ट होत आहे. ते जास्त उत्तरेकडे होते, आता हळूहळू ते दक्षिणेकडे शिफ्ट होत आहेत, आणि हे प्रत्येक नदीबद्दल होतं. त्याचप्रमाणे क्लायमेट चेंज ज्याला म्हणतो आपण, क्लायमेट चेंज होत आहे, दरवर्षी तापमान वाढत आहे, पर्जन्यमान वाढत आहे, जवळजवळ 1 ते 1.5 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वाढलेलं आहे, आणि त्यामुळे बर्फ वितळतो आहे, आणि जास्तीत जास्त पाणी समुद्रात मिळते, म्हणून समुद्राची सपाटी वरवर होत आहे. समुद्राची सपाटी असं म्हणतात की 2.5 ते 3 सेंटीमीटरनी वर गेलेली आहे मागील 50 वर्षांमध्ये. मग असं पण अनुमान लावतात की काही इतक्या वर्षानंतर, 300-400 वर्षानंतर काही विशिष्ट शहर जगातील ते पूर्णपणे पाण्याच्या आतमध्ये येतील, असे अनुमान मानले जात आहेत, आणि ते सायंटिफिकली करेक्ट आहेत. तर हे सगळे नॅचरल रिसोर्सेस हे परिवर्तनशील आहे. म्हणजे जर कोणी प्रूफ मागत असेल की ही सृष्टी नाशवंत आहे, त्याचं प्रूफ आता या ठिकाणी मिळते ना आपल्याला. ते एकाच दिवशी नाश पावत नाही, एका क्षणात नाश पावत नाही, कारण जगन मिथ्या, जग हे डायनामिक आहे. म्हणून ही प्रोसेस हळूहळू हळूहळू होत आहे, परिवर्तनशील आहे. आता आपल्या अनुभवात, स्वतःच्या अनुभवात हे आहे की ज्यावेळी आधी फिक्स असायचं की 7 जूनला मृग नक्षत्राचा पाऊस यायचाच, मान्सून ऑनसेट व्हायचाच, आता होत नाही, तो डिले होतो. ऑगस्टच्या 3र्या आठवड्यात जेव्हा पोळा, गणपती, गौरी गणपती, पोळा हे सगळे ज्यावेळी उत्सव येतात त्यावेळी प्रचंड पाऊस असायचा. आता 3 वर्षातून एकदा असतो प्रचंड पाऊस. 2 वर्ष त्यावेळी जवळपास सगळं काही कोरडं असतं. मग हे जे परिवर्तन होत आहे, राजस्थानसारख्या राज्यामध्ये वाळवंट आहेत, तिथे पाऊस नाहीत. सरासरी पर्जन्यमान वर्षाचं वेस्टर्न राजस्थानमध्ये जैसलमेरचा जो भाग आहे तिथलं सरासरी पर्जन्यमान 200 मिलीमीटर, पण मागील 5 वर्षात 500 मिलीमीटरच्या वर पाऊस पडतोय. हे काय आहे? क्लायमेट चेंज नावाचा आपण शब्द वापरतो, जलवायू परिवर्तन, हवामानात बदल होतोय असा शब्द वापरतो, पण खरी त्याची सुरुवात जगन मिथ्या या शब्दात आहे. माऊलीचा जो ऐश्वर योग आहे तो हे एक्सप्लेन करतोय. कसं एक्सप्लेन करतोय? माऊलीचा ऐश्वर योग म्हणतो की या जगात सर्वत्र मीच मी आहे, चर अचर सृष्टीमध्ये, पण ते सगळं माझ्यात नाही आहे. म्हणजे मी यात आहे याचा अर्थ काय? माझं चैतन्य याच्यात व्याप्त आहे, पण ते म्हणजे देह स्वरूपात, प्रकृती स्वरूपात ते माझ्यात नाही आहे, बरं का? म्हणून ते माझ्या खिसगणतीत नाही आहे. म्हणून सायक्लोन आला काय, सुपर सायक्लोन आला काय, वादळ आलीत काय, चक्रवात वारे वाढले काय, किती लोक मेलीत, माझ्या खिसगणतीत काहीच नाही. असा हा ऐश्वर योग आहे. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सद्गुरु कृपेने हा विश्वाचा आभास दूर होतो. हा जो आभास आहे हे आपल्याला आता सायंटिफिकली आपण विचार करतो, सगळं घटित होताना दिसते, पण ते आधी कनेक्टेड आहे. हे डॉट्स कनेक्ट होत नाहीत एरवी. जर माऊलीचा ज्ञानेश्वरी ग्रंथ नसता तर हे डॉट कनेक्ट होऊ शकले नसते. भगवद्गीता नसती तर आपल्याला हे कनेक्ट करता आलं नसतं. हे डॉट्स कनेक्टेड आहे. याचं इंडिपेंडेंट एक्सप्लेनेशन नाही, हे इंटिग्रेटेड एक्सप्लेनेशन आहे. हे समेकित आहे, एकामेकामध्ये शिरलेलं आहे. सद्गुरु कृपेने या विश्वाचा आभास दूर होतो. माऊलीची कृपा आपल्यावर आहे, माऊलीचं साहित्य आपण वाचतोय, माऊलीच्या या शब्दांच्या मार्फत आपण समजण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळे प्रमेय सोडवण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे आता 2025 करतोय. पण माऊलींनी हे चांगदेवांना 800 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. म्हणून सद्गुरु कृपेने हा विश्वाचा भास दूर होतो चांगदेवा. सद्गुरु काय करतात? तर मग ते अंतःकरणामध्ये अज्ञान जे आहे ना, जी अविद्या ठासून भरलेली आहे, त्या अविद्येला दूर करतात. आणि त्या अविद्येला दूर करणे म्हणजे पाण्यावरचे गोंडाळ दूर करणे, म्हणजे खाली पाणी आहेच. पाण्यावरचे गोंडाळ दूर केले म्हणजे आतमध्ये पाणी असतंच, ते ऑलरेडी प्रेझेंट आहे. म्हणून अज्ञानाचे पडदे दूर केले की ज्ञान हे प्रेझेंट आहे. पण अमृतानुभवामध्ये पुढे जाऊन आणखीन सांगतात की नुसतं ज्ञान हे सुद्धा अहंकार आणतं, म्हणून ते ज्ञानही शेवटी नष्ट करायला लागतं, त्या ज्ञानाचंही खंडन करायला लागतं. अज्ञानाचं खंडन केलंच, पण ज्ञानाचंही खंडन करणे आहे. मग ती शून्याची अवस्था जी उरते, जिथे दृष्टा, अदृश्य, दर्शन ही त्रिपुटी तर जातेच जाते, पण तत्सम जो दृष्टा उरतो, परमात्ममय दृष्टा, अद्वैतातला दृष्टा, तोही उरला नाही पाहिजे. जिथे ज्ञानही विसर्जित झालं पाहिजे, समर्पित झालं पाहिजे. आणि सद्गुरू काय करतात, सद्गुरू असा बोध करतात जेणेकरून हे आपल्याला कळतं. पहिले तर तो सद्गुरू ते गोंडाळ सारून आतमधलं पाणी दाखवतात, म्हणजे अज्ञानाचे पडदे दूर करून ज्ञान दाखवतात. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नाम तत्वदर्शिना. त्या सद्गुरूंची कृपा झाली तर हे शक्य होते. तद्विद्वी प्रणिपातेन, आणि कृपा कशी होईल, आपआप थोडी करणार आहे सद्गुरु कृपा. त्या मग्गाबाबाचं उदाहरण घ्या ना, चैतन्याची पूर्ण मूर्ती होता, पण लोक त्यांचा वापर कशासाठी करायचे, मटक्याचा नंबर, सट्ट्याचा नंबर, लॉटरीचा नंबर, त्यासाठी त्यांचा वापर करायचे. अरे देव तुम्हाला चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये लाडू भरवण्यासाठी बसलेला आहे आणि तुम्ही त्या चिंद्या चिवडत आहेत, तुम्ही चिंद्या चिवडण्याचं काम करताय. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्या सद्गुरूला प्रणिपात तर करा, तेव्हा तो कृपा करील. प्रणिपात म्हणजे नुसतं साष्टांग दंडवत नाही, प्रणिपात म्हणजे संपूर्ण अहंकार त्याच्या चरणी अर्पण करा, आपलं अस्तित्व पूर्ण शून्य करून. आपण जेव्हा आपलं अस्तित्व पूर्ण शून्य करून त्या सद्गुरूच्या चरणावर पूर्णपणे समर्पण करतो तेव्हा त्याला प्रणिपात म्हणतात. नाही तर नमस्कार म्हटलं असतं, साष्टांग नमस्कार म्हटलं असतं, वेदव्यास वेळे नव्हते. तद्विद्वी प्रणिपातेन, नुसतं प्रणिपात केल्यानंतर परिप्रश्नेन सेवया, परिप्रश्नेन, प्रश्नेन नाही, परिप्रश्नेन. परिप्रश्न म्हणजे तो प्रश्न, स्पेसिफिक प्रश्न ज्याचा उल्लेख पुढच्या चरणामध्ये येते. परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम, त्या ज्ञानाबद्दलचा प्रश्न. म्हणजे दुसऱ्या चरणामध्ये, या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये जे ज्ञान शब्द आला आहे त्याचा प्रश्न, त्याबद्दलचा प्रश्न, म्हणून तो परिप्रश्न. सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम, मग ते त्या ज्ञानाचा उपदेश करतात. पण कंडिशन काय आहे, यू शुड बी अनकंडिशनली सरेंडर टू द सद्गुरू. अनकंडिशनल, ते तिथे कोणतीच कंडिशन नाही पाहिजे की देवा मला पास कर, मी तुला पेढे वाटील, माझ्या पोराचं लग्न जुळू दे, मी तुला 1.25 किलो पेढे वाटील, ही कंडिशन झाली. असा प्रणिपात, अनकंडिशनल प्रणिपात, सरेंडर, कम्प्लीट सरेंडर, फक्त शरीराचं, भावनेचं, बुद्धीचं नाही तर अहंकाराचं. अहंकार सर्वात शेवटी जातो. मान सम्मान सगळं तुम्ही समर्पित करू शकता पण अहंकार, कधी कधी अभिमान आणि कधी कधी तो स्वाभिमानाच्या नावाने सुद्धा उरतो, माझा स्वाभिमान, सेल्फ एस्टीम. काल बोललो होतो ना, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात का हा अभिमान अहंकार 12व्याला आपल्यासोबत, बारशाला आपल्यासोबत जुळतो आणि 12व्यापर्यंत पुरतो. 12 ते 12 इतका प्रवास असतो त्या अहंकाराचा, अभिमानाचा, म्हणून तो प्रणिपात करू देत नाही. आणि म्हणून ज्ञानाचा उपदेश हो, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानी नाम तत्वदर्शिना, कारण ते स्वतः तत्वदर्शी आहेत. मग अशा सद्गुरूचा बोध झाला तरच आपल्याला तो रस्ता सापडतो, तो ज्ञान मार्ग सापडतो. माऊली फार सुंदर त्याच्या त्याच अध्यायामधल्या त्या ओव्या आहे, चौथ्या अध्यायामधल्याच. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी तै योगिया पाही दिवाळी निरंतर. किती सुंदर ओवी आहे. मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, ही अज्ञानाची काजळी, अज्ञानाची काळीमा ही मी पूर्णपणे मिटवून टाकतो. कोण तो सद्गुरू, तो परमात्मा, ज्या सद्गुरूच्या माध्यमातून त्या परमात्माचं चैतन्य येत आहे, ती चैतन्य, त्याचा प्रभाव काय पडतो, अविवेकाची काजळी फेडून आणि मग काय करतो, विवेक दीप उजळी, असा विवेकाचा दीप लावतो. विवेकाचा दीप तो ज्ञानाचा दिवा. तर योगी या पाहे दिवाळी निरंतर, हे काय दिवाळी करता तुम्ही, लक्ष्मीपूजन, असा दिवा मी लावतो की मग त्या योग्याला निरंतर दिवाळीच असते. प्रत्येक क्षण हा दिवाळीसारखा असतो, कारण त्याच्या आतमध्ये विवेकाचा दीपक, विवेकाचा दिवा तेवत राहतो. समर्पण ध्यानाचे सद्गुरू श्री शिवकृपानंद स्वामी ते नेहमी सांगत असतात, ये मत देखो कि अंधेरा कहां तक है, अपना दीपक खुद जला लो. अंधार कुठपर्यंत आहे हे पाहू नका. या जगात हे वाईट आहे, ते वाईट आहे, प्रत्येकाला पाहून त्याच्यावर दोषारोपण करणे, आपल्या प्रत्येक कृती आलेल्या फेल्युअरचं टिकरं दुसऱ्यांच्या खांद्यावर फोडणे, दुसऱ्यांच्या डोक्यावर फोडणे, शिफ्टिंग दी ओनस ऑन अदर्स शोल्डर म्हणतात इंग्रजीमध्ये. कोणत्याही गोष्टीचं ओनस असेल तर ते दुसऱ्यांच्या शोल्डरवर शिफ्ट करायचं, दुसऱ्यांच्या खांद्यावर त्याचा दोष द्यायचा. तर ये मत देखो अंधेरा कहां तक है, नेहमी नेगेटिव्ह 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 गोष्टी करून कुठपर्यंत अंधारात तुम्ही राहणार. त्या अंधारात जितके आतमध्ये जाल तितकी काळोखच काळोख, तितकी काळोखी तुम्हाला मिळणार. त्या भानगडीत पडण्यापेक्षा आतमध्ये जायला शिका, स्वतःच्या आतमध्ये जायला शिका, आणि स्वतःच्या आतमध्ये जायला शिकल्यानंतर तो आतमधला दिवा प्रज्वलित होईल, आणि मग त्या दिव्याला तेवत ठेवा ध्यानाच्या माध्यमातून. ये मत देखो की अंधेरा कहां तक है, अपना दिया खुद जला लो. तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. जो मजची एका लागी कर्मे वाहतसे आंगी, जया मज वाचोनी जगी गोमटे नाही. जो मजची एका लागी, माझ्या एकट्यासाठीच कर्मे वाहत असे अंगी. आता कर्मे वाहत असे अंगी, माझ्या एकट्यासाठी म्हणजे देवासाठी कोणी कर्म करतात का हो? विचार करा, आपली कर्माची व्याख्या, कर्म करण्याची पद्धत किती चुकीची आहे. आपण जे विचार करतो की मी कर्म करतो, हा मुळात विचार चुकीचा आहे. दुसरा विचार आपण काय करतो, नाही नाही सगळं विधी लिखित आहे, आधीपासून फिक्स आहे, माझ्या केल्याने नाही केल्याने काही, हा एक्सक्यूज आहे. हे आपल्याला समजलंच नाही कर्म म्हणजे काय. कर्मयोग सुकौशलम हे कळलंच नाही आपल्याला. कुशलता थोडीशी सुद्धा कमी नाही झाली पाहिजे. कौशल्य अजिबात न बिघडता कर्म करणे आहे. आणि कर्म अशा हातवटीने करायचं आहे की त्याच्यामध्ये 1% सुद्धा कमीपणा नको. 100% हे पूर्ण द्यायचेच द्यायचे आहे, पण अहंकार न ठेवता. कर्म परमात्म्याच्याच इच्छेने परमात्म्यालाच अनुसरून सुरू करायचे, परमात्म्याच्याच कृपेने ते करत जायचे, आणि त्याच्या कृपेनेच ते शेवटाला जातात, आणि नंतर कर्म केल्यानंतर तुमचं संपलं काम, मग त्याचं पुढे काहीही हो, त्याचं फळ काहीही येऊ, त्याच्यावर तुमचा अधिकार नाहीच. कर्मणे वाधिकार असते मा फळेषु कदाचन, याच्यामध्ये कर्मणे वाधिकार असते आणि मा फळेषु कदाचन, या गोष्टी आपण सहज बोलताना बोलतो, पण याचा खरा अर्थ आपल्याला कळतो का? याचा खरा अर्थ असतो, एकच अर्थ आहे याचा, फक्त एकच अर्थ, आणि तो अर्थ म्हणजे काम करताना 100% कुशलतेने 100% परिश्रम करून आपलं 100% देऊन 100% देऊन तुम्हाला ते कर्म करायचं आहे, दॅट्स ऑल. आता त्याचा निकाल काहीही येऊ तो ती वेगळी गोष्ट आहे, तो भागच निराळा आहे. हे जे पहिलं चरण आहे, हे पहिलं चरण आपल्यासाठी आहे. मा फलेषु कदाचन हे जे चरण आहे, तेच चरण समजण्याची ऐपत आपली नाही, कारण ते चरण समजण्यासाठी आपल्याला सद्गुरूचा बोध लागतो, आणि तो सद्गुरूचा बोध असेल तरच ते कळता येईल. आणि हे करत असताना जर मला जर असं वाटत असेल की हे कर्म मी करतो, तर ते दुसरं चरण येऊ शकत नाही. जे मजची एका लागी कर्म वाहत असे अंगी, जया मज वाचूनी जगी गोमटे नाही. ज्यांना माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही जगात, अशी त्यांची अनन्य भक्ती, असा त्यांचा अनन्य भाव असेल तरच हे दुसरं चरण आपल्याला लागू पडतं, अन्यथा त्या दुसऱ्या चरणावर आपला अधिकारच नाही. मग अविवेकाची काजळी, ते काजळ दूर करण्यासाठी सद्गुरू विवेकाचा दीप प्रज्वलित करेल तर हे शक्य आहे. आणि कर्म करण्याची जी हातवटी ज्ञानेश्वरीमध्ये पण सांगितली, कर्म पूर्ण सार करण्यासाठी ओम तत्सत या शब्दांचा वापर करायचा आहे. ओम तत्सत या पदाने हे कर्म पूर्ण अर्पण करायचे आहे. हे अर्पण करताना सुद्धा तो करता शिल्लक राहिलेला नाही पाहिजे. म्हणून पहाटे उठून ध्यान केल्यानंतर शेवटी हे म्हणायला पाहिजे, संध्याकाळच्या ध्यानानंतर सुद्धा शेवटी हे म्हणायला पाहिजे, हे परमात्मा आज जे काही घडलं ते तुमच्या इच्छेनुरूप घडलं, आज तुम्ही या शरीराद्वारे जे काही कर्मे करवून घेतलीत ती सर्व कर्मे, त्या कर्मांची बंधने आणि माझा अहंकार, सर्व काही तुमच्या चरणी अनकंडिशनली समर्पित आहे. ओम तत्सत, ओम तत्सत, ओम तत्सत, असा हा गहन बोध मौली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना देतात. ओवीची पुनरुक्ती करूया. दृश्य जे धवा नाही ते धवा दृष्टी घेऊनी असे काही, आणि दृश्ये विण काही दृष्टत्व असे. अशी ही सुंदर ओवी दोन भागामध्ये आपण घेतली आणि ही घेऊन आज आपण इथे थांबूया. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.